ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या विस्तारित अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 3 दिवसीय विशेष सत्राला प्रारंभ. राज्यसभेत नवनिर्वाचित 16 सदस्यांचा शपथविधी. प्रधानमंत्र्यांची ऑस्ट्रियाचे चान्सलर क्रिस्तियन स्टॉकर यांच्याशी प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा. उभयपक्षी महत्वाच्या करारांवर झाल्या स्वाक्षऱ्या. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर. 12 मे रोजी मतदान. आणि आंध्र प्रदेशातल्या कर्नूल जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात 8 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी. महिला आरक्षण विषयक विधेयकासाठी संसदेच्या विस्तारित अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 3 दिवसीय विशेष सत्राला आज प्रारंभ झाला. सभागृहात अबू हासेम खान चौधरी, मोहसिना केडवाई आणि हरी नारायण राजभर तसंच दिवंगत गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रशासित प्रदेश सुधारणा विधेयक 2026 प्रस्ताव लोकसभेत सादर केला. विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संविधानाची 130वी दुरुस्ती विधेयक तसंच मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडण्याचा प्रस्ताव लोकसभेत सादर केला. हा प्रस्ताव 207 विरुद्ध 126 मतांनी मंजूर झाला. या विधेयकांमुळे देशाच्या संघराज्य रचनेला धक्का पोहोचेल असा आरोप करत काँग्रेसचे खासदार के सी वेणुगोपाल यांनी ही विधेयकं सादर करायला विरोध केला. मात्र वेणुगोपाल हे विधेयक सादर करण्यावर केवळ तांत्रिक आक्षेप घेऊ शकतात, परंतु विधेयकांच्या गुणवत्तेवर बोलू शकत नाहीत असं प्रत्युत्तर गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं. आधी जनगणना होणं गरजेचं आहे असं सांगताना ही विधेयकं इतक्या तातडीनं आणण्याची गरज काय असा प्रश्न समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी उपस्थित केला. राज्यसभेत आज विनोद तावडे, नितीन नवीन, अभिषेक मनु सिंघवी, तेराज गोवाल्ला, जोगेन मोहन, प्रमोद बोरो, लक्ष्मी वर्मा, शिवेश कुमार, रामनाथ ठाकूर, उपेंद्र कुशवाह, अनुराग शर्मा, संजय भाटिया, करमवीर सिंग बौद्ध, फुलोदेवी नेतम या नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली. विनोद तावडे यांनी मराठीत शपथ घेतली.
मी विनोद विजया श्रीधर तावडे राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन.
राज्यसभेत आज तालिका सदस्यांची फेरनिवड झाली. ही नियुक्ती 15 एप्रिल पासून लागू झाली आहे. यात भाजपचे दिनेश शर्मा, एस फांगनोन कोन्याक आणि घनश्याम तिवारी, काँग्रेसच्या फुलोदेवी नेतम, अण्णाद्रमुकचे एम तंबीदुराई आणि बीजू जनता दलाचे सस्मित पात्रा यांचा समावेश आहे. यानंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रियाचे चान्सलर डॉ क्रिस्तियन स्टॉकर यांच्याशी प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा केली. स्टॉकर यांच्या भेटीमुळे गुंतवणूक आणि व्यापार क्षेत्रात भारत ऑस्ट्रिया संबंधांना नवी ऊर्जा मिळेल असं प्रधानमंत्री मोदी यांनी संयुक्त निवेदनात सांगितलं.
फ्रेंड्स, आज पूरा विश्व एक बहुत ही गंभीर और तनावपूर्ण स्थिति में गुजर रहा है और इसका प्रभाव हम सभी पर पड़ रहा है. ऐसे तनावपूर्ण वैश्विक माहौल में भारत और ऑस्ट्रिया हम एकमत है कि मिलिट्री कॉन्फ्लिक्ट से समस्याओं का समाधान नहीं निकल सकता. यूक्रेन हो या वेस्ट एशिया, हम एक स्टेबल, सस्टेनेबल और लास्टिंग पीस का समर्थन करते हैं.
सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात लष्करी संघर्षाऐवजी शांततेचा पर्याय निवडण्यावर दोन्ही राष्ट्रांची सहमती झाल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं. उभय देशांमध्ये विविध क्षेत्रातल्या समझोता करारांवर यावेळी स्वाक्षऱ्या झाल्या. त्याआधी प्रथमच भारत दौऱ्यावर आलेले स्टॉकर यांचं प्रधानमंत्री मोदी यांनी स्वागत केलं. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी हे स्वप्न तरुण विद्यार्थ्यांनी पाहणं आवश्यक आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम इथं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात त्या बोलत होत्या. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्त निवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवडी संबंधीचा तपशील news.aar.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे 30 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असल्याचं निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. भारत निवडणूक आयोगानं आज विधान परिषदेसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार या निवडणुकीसाठी 23 ते 30 एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येतील. 2 मेला अर्जांची छाननी होईल. 4 मेपर्यंत अर्ज मागे घेता येतील आणि 12 मेला सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल. विधान परिषदेचे हे 9 सदस्य महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जाणार आहेत. येत्या 13 मेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, संजय केनेकर, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, राजेश राठोड आणि रणजितसिंह मोहिते हे सदस्य निवृत्त होत आहेत. 2027 जनगणनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातल्या गृहगणनेला आजपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली. अंदमान निकोबार, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप, मिझोराम, ओदिशा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये तसंच नवी दिल्ली महानगरपालिका आणि दिल्ली कटक मंडळ या भागात महिनाभर ही मोहीम राबवली जाईल. या काळात प्रगणक घरोघरी जाऊन माहिती संकलित करतील. पहिल्यांदा सुरू करण्यात आलेल्या स्वयंगणना सुविधेला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत 12 लाख कुटुंबांनी आपली माहिती नोंदवली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं देशभरातली विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये नारी शक्ती वंदन अधिनियमाबद्दल जनजागृती करणारे कार्यक्रम आयोजित केले आहेत. लिंगभाव समानता, संवैधानिक मूल्य तसंच निर्णय प्रक्रियेत महिलांना समान प्रतिनिधित्व या मुद्द्यांवर संवाद घडवून आणण्याच्या दृष्टीनं देशभरातल्या 777 शैक्षणिक संस्थांमध्ये आयोजित केलेल्या अशा कार्यक्रमांमध्ये सुमारे 1 लाख जण सहभागी झाले होते. इराणकडून अण्वस्त्र निर्मिती सामग्री काढून घेणं आणि त्यांचे अण्वस्त्र प्रकल्प थांबवणं हेच इस्रायल आणि अमेरिकेचं उद्दिष्ट आहे असं इस्रायलचे प्रधानमंत्री बेन्यामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केलं. इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटींची माहिती अमेरिका आपल्याला देत आहे असंही नेतन्याहू यांनी सांगितलं. या प्रकरणात पुढे काय होईल हे आत्ता सांगणं घाईचं ठरेल, मात्र इस्रायल कोणत्याही परिस्थितीला सामोरं जायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं. अमेरिकेच्या मध्यस्थीनं लेबननसोबतही वाटाघाटी सुरू असल्याचं नेतन्याहू यांनी सांगितलं. दुसरीकडे आपल्या अणुसंवर्धन करण्याच्या अधिकारांसोबत इराण अजिबात तडजोड करणार नाही असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता इस्माईल बकई यांनी तेहरानमध्ये वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसारच इराण अणुसंवर्धन कार्यक्रम राबवत आहे. हा इराणचा अधिकार असून इतर कुठलाही देश इराणवर दबाव आणू शकत नाही असं ते म्हणाले. आंध्र प्रदेशातल्या कर्नूल जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत. कर्नाटकातल्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोची एका लॉरीला धडक बसल्यामुळे हा अपघात झाला. जखमींवर कर्नूल इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदत देण्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली आहे. आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनीही दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींवर योग्य उपचार होतील याची काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या विस्तारित अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 3 दिवसीय विशेष सत्राला प्रारंभ. राज्यसभेत नवनिर्वाचित 16 सदस्यांचा शपथविधी. प्रधानमंत्र्यांची ऑस्ट्रेलियाचे चान्सलर क्रिस्टियन स्टॉकर यांच्याशी प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा. उभयपक्षी महत्वाच्या करारांवर झाल्या स्वाक्षऱ्या. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर. 12 मे रोजी मतदान. आणि आंध्र प्रदेशातल्या कर्नूल जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात 8 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.